हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आम्हा प्रत्येकांना भूतकाळ आहे की ज्याला साध्या भाषेमध्ये इतिहास असे म्हटले आहे. या इतिहासामध्ये बऱ्याच काही घटना घडून गेलेल्या आहेत, आपल्या जीवनाविषयी पण आहेत आणि जे महान योद्धे होऊन गेले त्यांच्याविषयी सुद्धा आहेत. आणि नुसतंच त्यांच्याविषयी नाहीत तर पवित्र शास्त्रामध्ये जे महान नेते होऊन गेले त्यांच्याविषयी देखील आहे. आम्ही साधारणपणे जर नावं उच्चारलीत तर त्यामध्ये सर्वप्रथम येतात आदाम येतात, त्याचं आयुष्य येतं. त्यानंतर इसहाक याकूब यांचे आयुष्य येतं. त्यानंतर मोशे येतो, आब्राहम येतो आणि असे बरेच नेते होऊन गेलेले आहेत, असे बरेच लोक होऊन गेलेले आहेत की ज्याचा उच्चार आम्ही आमच्या आयुष्यामध्ये निरंतर करत असतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा येतो दाविद आणि शालोमन आणि असे पुष्कळसे असे लोक आहेत. परंतु काय आम्ही त्या छोट्या छोट्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष दिलेलं आहे का की ज्यांचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये अगदी थोडक्यात केलेला आहे परंतु त्याचा प्रचार खूप मोठा झाला आहे. अशाच एका व्यक्तीच्या विषयी आज आपण बघणार आहोत आणि माझी इच्छा आहे की आपण आपलं लक्ष त्याच्याकडे केंद्रित करावं. आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे पहिले इतिहास याचा 4:9-10 आणि आजचा संदेश आहे याबेसची प्रार्थना. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. याबेस आपल्या भावापेक्षा अधिक आदरणीय होतात. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले कारण ती त्याला दुःखाने सहन करते. तेव्हा याबेसने इस्रायलाच्या देवाला हाक मारली आणि म्हणालात, तू मला खरोखर आशीर्वाद देशील आणि माझा किनारा मोठा करशील आणि तुझा हात माझ्या पाठीशी आहे आणि तू मला वाईटापासून वाचवशील म्हणजे मला दुःख होणार नाही. आणि त्याने जे मागितले ते देवाने त्याला दिलेत. पहिले इतिहास याचा 4:9-10. बहुधा तुम्ही छोटे बुकखानी पुस्तक वापरले असेल. हे सर्वोत्कृष्ट विक्रेत्याच्या यादीतील शीर्षस्थानी आहे. धार्मिक नियतकालिकामध्ये जाहिरात केली आहे. जवळजवळ प्रत्येक काल्पनीय वाचन पुस्तकांपेक्षा पुन्हा लिहिली गेली आहेत आणि किनारा दुकानामध्ये विकली गेलेली आहे. आणि ते आहे प्रेयर ऑफ जाबेस. हे छोटे खानी पुस्तक खूप लोकप्रिय झाले आहेत. छोट्या पुस्तकामधील भर असलेले असे काहीतरी आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात मोठ्या अडचणी आहेत, कदाचित तुम्हाला आर्थिक अडचणी असतील किंवा इतर प्रकारच्या अडचणी असतील, तुमच्या अडचणींना तोंड द्या. देवाला विपुल आशीर्वादासाठी विचारतो तुम्हाला देऊ इच्छितो. याबेसची प्रार्थना करात असे उल्लेखनीय आहे. शब्दांचा संच म्हणून काहीतरी वापरा ज्याची तुम्ही वारंवार पुनरावृत्ती करू शकता आणि नंतर तुम्हाला मनापासून हवे असलेले उत्तर मिळेल. लेखक साक्ष देतो की त्याच्यासाठी घडते अथवा घडले आहे आणि तो त्याच्या वाचकांना त्यांच्यात सामील होण्याचे आवाहन करतो. हे खूप छान वाटतं, अगदी आकर्षकही वाटतं. शेवटी देवाचा आशीर्वाद कोणाला नको असतो? या लोकप्रिय पुस्तकाबद्दल नकारात्मक आणि सकारात्मक असे अनेक पुरावलोकन लिहिलेली आहेत आणि म्हणूनच आम्हाला त्या गोष्टींना समजणे फार आवश्यक आहे. त्यात असे म्हटले आहेत की या पुस्तकातील चांगली गोष्ट म्हणजे आपण नेहमी विसरलेल्या गोष्टीवर भर देतो, देव प्रार्थनेचे उत्तर देतो यावर नियमितपणे जोर दिला पाहिजे. या पुस्तकाची वाईट गोष्ट अशी आहे की जेव्हा हे पुस्तक यशस्वी होते तेव्हा आपण मोठ्या संकटात सापडतो असा समज आहे. आपली अडचण कुठली आहे हे आपण समजू शकत नाही कारण जेव्हा पवित्र शास्त्राचे शब्द त्याच्या संदर्भा व्यतिरिक्त घेतला जातो तेव्हा देव काय म्हणतो याबद्दल आपल्यावर चुकीची धारणा दिली जाते. बऱ्याच प्रकारे याबेसची प्रार्थना प्रभूच्या प्रार्थनेचा एक जुना करार आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकातील शेवटी आपल्याला शिकवलेली प्रार्थना आहे. तरीही ये प्रभू येशू. मग 4:9-10 आपण याबेस या माणसाबद्दल वाचतो. तो या शहराचा संस्थापक होता आणि तो या शहराशी काही प्रमाणात जोडला गेला होता. आम्हाला माहिती नाही आणि खरोखर काही फरक पडत नाही, तथापि ही एकमेव ठिकाण आहे जेथे जाबेस हे नाव दिसते. या माणसाबद्दल काही गोष्टी सांगितल्या जातात ज्या खूप महत्वाच्या आहेत. आमच्याबद्दल इतर काहीही सांगितले गेले नसले तर आम्हाला त्यापैकी बहुतेक गोष्टी सांगायला आवडेल. आम्हाला जाबेसचे एक मिनी चरित्र दिले आहे. त्याच्या आईचे नाव जाबेस ठेवले होते आणि त्याचा जन्म कठीण होता. तो त्याच्या भावापेक्षा अधिक आदरणीय होता आणि त्याने इस्रायलाच्या देवाला हाक मारली. त्याने प्रार्थना केली, त्याशिवाय त्याच्याबद्दल दुसरे काही ज्ञात नाही. देवाच्या प्रगटीकरणाचा या भागात उद्देश काय आहे? या नावाच्या यादीत ही प्रार्थना का आढळते? याचे कारण काय आहे? याबेस हे शब्द का उच्चारले? तो कशासाठी प्रार्थना करतो? या प्रार्थनेचे शब्द इस्रायलाच्या आध्यात्मिक इतिहासाच्या आकलनाची गुरुकिल्ली धारण करतात. अशा प्रकारे या शब्दाचे आज चर्चसाठी खूप महत्व आहे. याबेस नावाचा माणूस. याबेसकडे देवाचे नाव घेण्यासाठी अनेक कारणे होते. तो वैयक्तिक तसे आध्यात्मिक होते. मजकूर आपल्याला सांगतो की जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईने त्याला एक भयानक नाव दिले. तिने त्याचे नाव जाबेस ठेवले. याचा अर्थ त्याला वेदना होईल असे नाव असल्याची कल्पना करा, कारण त्याच्या आईने त्याला कठीण आणि कठीण जन्मानंतर हे नाव दिले होते. आयुष्यभर त्याला ते नाव पाळावे लागले. काय नाव आहे हे त्याच्यासाठी आणि देवाच्या लोकांसाठी दुःख आणि दुःखाची भविष्यवाणी होती. अर्थात याबेसला स्वतःला पापी असल्याचे माहिती होते. त्याला त्याच्या कमकुवतपणाची जाणीव होती. तो जसा व्हायला हवा होता तसा तो नाही हे त्याला माहिती होते आणि म्हणून तो देवाचा धावा करतो. परंतु त्याहूनही अधिक हा श्लोक त्याच्या ऐतिहासिक संदर्भात पाहिलेला आहे. त्याच वेळी काय घडते होते याची आठवण करून देते की त्याची चिंता, त्याच्या पाप आणि पापीपणा, त्याच्या समस्या आणि वैयक्तिक अनुभवापलीकडे इस्रायलाच्या आध्यात्मिक स्थितीपर्यंत आहे. त्याच्या प्रार्थनेत आकलन होण्यासाठी हे महत्वाचे आहे. याबेस न्यायाधीशांच्या दिवसामध्ये जगत होता. येथे इतिहासाच्या पहिल्या भागात न्यायाधीशांच्या म्हणजे शास्त्रांच्या काळात इस्रायलाचा अहवाल आहे. हे दिवस खोल आध्यात्मिक अंधाराचे होते. पापाचा अंधार पडण्याआधी यहोशवाच्या काळात इस्रायल लोकांनी एक करार केला होता. ते म्हणाले होते, देवाने मनाई केली आहे की आपण इतर देवांची सेवा करण्यासाठी परमेश्वराचा त्याग केला पाहिजे. यहोशवा याचा 24 अध्याय 16 वचन. एक अद्भुत करार. यहोशवा जिवंत असे तोपर्यंत हे शब्द वास्तव होते. पण मग आपण शास्त्रे याचा 2 8 ते 11 कडे वळतो आणि नूनाचा मुलगा यहोशवा परमेश्वराचा जो सेवक 110 वर्षाचा असताना मरण पावला आणि दुसरी पिढी वाढली ज्यांना परमेश्वर किंवा त्याने इस्रायलासाठी काय केले हे माहिती नव्हते. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट कृत्य केलीत आणि त्यांनी बाल देवाची आराधना केली. किती भयानक शब्द आहे. देवाने इस्रायलाला दिलेली जमीन अजूनही पलिष्टी, कनानी, सदोनी, हिवी, अमोरी, परिजी, यबुसी, हित्ती लोकांची वस्ती होती. देवाच्या योजनेनुसार ते निघून जाणार होते, तरीही ते तेथेच होते. इस्रायलने ठरवले होते की ती त्यांच्यासोबत तिला खास दिलेल्या भूमीत सहवास करू शकते. इस्रायल लोक किती विश्वासू असेल. आजूबाजूच्या अधार्मिक प्रलोभनामध्ये त्यांनी देवावरील विश्वासूता ढसाळू लागली होती. त्यांनी आंतरविवाह केला. देवाच्या लोकांमधून जोडीदार शोधण्याऐवजी त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे पाहिलेत. त्यांच्यात थोडी आध्यात्मिकता असली तर कदाचित ते त्यांचा जोडीदार बदलू शकले असते. नेहमीप्रमाणे तथापि त्यांना खाली खेचले गेलेत. इस्रायल इतर देवांच्या मागे लागला. इस्रायलने अविश्वास सोडला. अरे, देवाचे वचन कुठे होते? यावेळी देवाची काळजी किती कमी होती. पाप प्रत्येक हातावर होते. खोल पासून एक प्रार्थना. हे जाणून याबेसने देवाचा धावा केला का? पवित्र शास्त्र म्हणते याबेस त्याच्या भावापेक्षा अधिक आदरणीय होतात, म्हणजेच तो प्रतिष्ठित अधिक प्रतिष्ठित होतात. तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा वेगळा होता. त्याच्या सभोवतालच्या सर्व क्षयामध्ये तो ईश्वर निष्ठ होता. असे जीवन जगणे कधीच सोपे नसते हे आम्हाला माहिती आहे. प्रभूशी विश्वासू राहण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक बाजूने देवाच्या सत्याविरुद्ध आणि आमच्या विरुद्ध काम करणारे बरेच आहेत. बऱ्याचदा आम्हाला हे सांगण्यासाठी एक सोयीस्कर निमित्त वाटते, ठीक आहे मी फक्त त्यांच्या बरोबर जाईन, असे करणे खूप सोपे आहे. तेव्हा देवाच्या लोकांमध्ये जे घडले तेच आज आपल्यामध्येही घडते. जेव्हा आपण यापुढे विरोधी जीवन जगत नाही म्हणजेच विरोधी लोक म्हणून देवाशी विभक्त होतो तेव्हा त्रास होतो. आपण देवापासून वेगळे होतो हे विसरल्याचे त्रास होतो. वरवर पाहता याबेसला प्रभूची सेवा करणे म्हणजे काय आहे हे माहिती होते. पाप काय आहे आणि कृपा काय आहे हे त्याला माहिती होते. तो त्याच्या भावापेक्षा अधिक आदरणीय होता म्हणून त्याने प्रार्थना केली, कारण त्याला त्याची कमजोरी माहिती होती. त्याला माहिती होते की त्याच्या पापीपणामुळे त्याला वेदना होऊ शकतात. त्याला तसे करायचे नव्हते, उलट त्याला करार देवाशी विश्वासू राहायचे होते. त्याला माहिती होते की तो त्याच्या सोबोतालची जबरदस्त परिस्थिती बदलू शकत नाही. त्याला तसे करण्याची ताकद नव्हती म्हणून त्याने प्रार्थना केली. तो आणखीन कुठे जाऊ शकतो? पवित्र शास्त्र काय म्हणते याकडे लक्ष द्या. याबेजने इस्रायलाच्या देवाचा धावा केला. तो केवळ देवावरच नाही तर इस्रायलाच्या या देवाने त्याच्या लोकांसाठी गुलामगिरीतून सुटका केली होती. त्याने त्यांना तांबड्या समुद्रातून कोरड्या भूमीवर जमिनीवर आणले होते. त्यांना यार्डन पलीकडे आणले. देवाने काय केले होते आणि देवाने काय वचन दिले होते याची साक्ष म्हणून ढगांचा ढीग होता. त्याने शत्रूंपासून वाचवले होते. याबेजला हे सर्व माहिती असल्याने त्याने इस्रायलाचा देवाकडे मदतीची याचना केली. या देवाकडे शक्ती होती. तो त्या दयनीय चिरडणाऱ्या बालकासारखा नव्हता. त्यांना तोंड होते पण त्यांना बोलता येत नव्हते. त्यांना कान होते पण त्यांना ऐकू येत नव्हते. ते काहीच नव्हते. तो त्यांच्या देवाकडे इस्रायलाचा देव याच्याकडे गेला आणि त्याच्यासमोर आपले हृदय ओतले. आशीर्वादासाठी प्रार्थना. खरंच याबेसची प्रार्थना ही एक विश्वासाची प्रार्थना होती. देवाच्या कराराच्या वचनानुसार विश्वास पवित्र शास्त्राच्या शब्दात आपल्याकडे एक लघुचरित्र आहे. जुन्या कराराच्या दूरच्या भूतकाळावरील या माणसाबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. जर आपण ही प्रार्थना काळजीपूर्वक वाचली तर आपल्याला आढळून येईल की या चारही याचिकांचा देवाच्या कराराशी काही ना काही संबंध आहे. याबेसने सुरुवात केली, तू मला खरोखर आशीर्वाद देशील. हा विश्वासाचा आक्रोश आहे. विश्वासाचा आक्रोश आहे हे अशा व्यक्तीकडून आहे जे अंधाराच्या खोल गर्दीत आहेत की ते देवावर बंद होत आहेत दरवाजा आणि म्हणून ते ओरडत आहे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मला दर तासाला तुझी गरज आहे. हा त्या कराराच्या देवाला विश्वासाचा आक्रोश आहे ज्याने आपल्याला इतके वजन दिले आहे आणि ते शब्दशः खरंच जोडतो. इब्रीमध्ये हा शब्द मला आशीर्वाद द्या या शब्दानंतर 5 उद्गार वाचक बिंदू देण्यासारखा आहे. हे त्यांच्यासाठी किती महत्वाचे होते. तो त्याच्या देवाला ओरडत आहे, मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे, आणि तो आशीर्वाद देण्याचे वचन देतो. विश्वासूपणासाठी प्रार्थना. तो म्हणतो, आणि माझा किनारा वाढव किंवा प्रदेश कृपया हे विसरू नका की ज्या भूमीवर इस्रायल विसावले होते ती खूप महत्वाची होती. देवाचा हात त्याची काळजी आणि त्याच्या विश्वासूपणाचा पुरावा होतात. इस्रायलाकडे पुनरुत्थानाचा पुरावा नव्हता किंवा ख्रिस्तामध्ये आपल्याला असलेले सर्व आशीर्वाद नव्हते. ते बायबल उचलून म्हणू शकत नव्हते हे देवाचे वचन आहे. मग देवाचे वचन खरे आहे हे त्यांना कसे कळेल? देवाने त्यांना त्यांच्या जमिनीच्या तारणावर ठेवलेत. जमिनीचा तो तुकडा देव विश्वासू असल्याचा पुरावा होता. भूमी ही तंबू आणि मंदिरासारखी भौतिक आशीर्वाद होते. देवाने जे सांगितले तेच होते असे त्यात म्हटले आहे. याबेसची जी प्रार्थना आहे ती अशी केलेली होती. त्याने म्हटले, तुझे राज्य आणि तुझी शक्ती दिसावी. मला तुझ्या आजूबाजूचा काय दिसत आहे ते पहा. तुझे लोक ज्यांनी तुला ओळखले पाहिजेत आणि प्रेम केले पाहिजेत ते तुझ्याकडे पाठ फिरवतात आणि त्यांच्या मार्गाने जातात. अरे रे, शत्रूचा विनाश होत चाललेला आहे. तुला देवाचे स्वरूप दिसावेत, देव जे आहे त्याला दिसणे किती महत्वाचे आहे, या सर्व पुराव्यांद्वारे त्याची वचने स्पष्ट केली जाऊ शकतात. संरक्षणाच्या साठी प्रार्थना. त्यानंतर तो म्हणतो की तुझा हात माझ्या पाठीशी असावा. त्यानंतर तो म्हणतो की परमेश्वराचं संरक्षण नेहमी महत्वाचं असतं. त्यानंतर तो म्हणतो मार्गदर्शनासाठी प्रार्थना, तू मला वाईटापासून वाचव. त्यानंतर तो शेवटचा मुद्दा वाचतो की तो म्हणतो की मला काय कर, तू तुझ्या राज्यामध्ये घेऊन येत. आणि एक आजच्यासाठी प्रार्थना, नुसताच त्या काळासाठी नव्हती तर याबेस आजच्या काळासाठी सुद्धा प्रार्थना करत आहे. आज देखील आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. आणि ह्या सर्व मुद्दे याबेसने त्याच्या प्रार्थनेमध्ये मांडलेले आहेत आणि शेवटी परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकलेली आहे. आणि म्हणूनच आजच्या काळामध्ये हीच गरज आहे की ज्या प्रकारे याबेसने प्रार्थना केली, ज्या प्रकारे त्याने त्या चार गोष्टी मागितल्या, तशाच प्रकारे आज देखील आम्ही परमेश्वराकडे त्या चार गोष्टी मागितल्या पाहिजेत. त्या म्हणजेच की सर्वप्रथम आम्हाला देवाची ओळख व्हावी, त्यानंतर आमचं मन मोठं करावं, त्यानंतर आम्हाला शत्रूंवरती विजय मिळावा आणि तुझा हात आमच्यावरती असावा. हीच प्रार्थना आज आम्हा प्रत्येकांची असावी. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करोत. पवित्र प्रभू, ज्या प्रकारे याबेसने प्रार्थना केलीत आणि तू त्याची प्रार्थना मान्य केलीत, तशीच आम्ही देखील तुझ्या समोर प्रार्थना करीत आहोत. या परमेश्वर पित्यात आमचे मन तू मोठे कर, तुझा हात आमच्यावरती असू देत. आणि परमेश्वर पित्यात आम्हाला त्या अंधारातून तू बाहेर तू काढ आणि तुझ्या प्रकाशात तू चालव, कारण की तू म्हटलेलं आहे की मी जगाचा प्रकाश आहे. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीत. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा WhatsApp द्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.